रेड एफएम वर बाप्पाचा स्टेटस।
एकही मोदक न खाता आज पोट भरून जेवलो। माझ्यासाठी आणलेले मोदक एका मुलीने बाहेर बसलेल्या भुकेल्यांना खाऊ घातले। हॅशटॅग बाप्पा खुश हुआ, हॅशटॅग नैवेद्य, हॅशटॅग तृप्ती, हॅशटॅग बाप्पांची लाडकी, हॅशटॅग म्हणून बेटी बचाओ, हॅशटॅग अब नो मोर मंडे ब्लूज, हॅशटॅग अब नो मोर मंडे ब्लूज।
रेड एफएम वर पापाचा स्टेटस। 93.5।